स्तोत्रसंहिता अध्याय 66 देवाच्या महत्कृत्याबद्दल उपकार स्तुती। अहो पृथ्वीवरील सर्वजण हो, देवाचा जय जयकार करा, त्याच्या नावाचा महिमा गा, त्याची स्तुती गौरवशाली होईल अशी करा। देवाला म्हणा, तुझे कृत्य किती भीतीदायक आहेत, तुझ्या महान सामर्थ्यामुळे तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन होतात। सर्व पृथ्वी तुझी आराधना करतील आणि तुझी स्तोत्रे गातील, ते तुझ्या नावाची स्तोत्रे गातील। अहो या आणि देवाची कार्य पहा, तो मनुष्यांच्या मुलास आपल्या कृत्यानी धाक बसवतो। त्याने समुद्र पालटून कोरडी भूमी केली, ते नदीतून पायांनी चालत गेले, तेथे आम्ही त्याच्यात आनंद केला। तो आपल्या सामर्थ्याने सर्व काळ राज्य करतो, तो आपल्या डोळ्यांनी सर्व राष्ट्रांचे निरीक्षण करतो। बंडखोरांनी आपल्यास उंच करू नये। अहो लोकांनो, आमच्या देवाला धन्यवाद द्या आणि त्याची स्तुती ऐकू येईल अशी करा। तो आमचा जीव राखून ठेवतो आणि तो आमचे पाय सरकू देत नाही, कारण हे देवा, तू आमची परीक्षा केली आहे। रुपयांची परीक्षा करतात तशी तू आमची परीक्षा केली आहे। तू आम्हास जाळ्यात आणले, तू आमच्या कमरेवर अवजड ओझे ठेवले, तू आमच्या डोक्यावरून लोकास स्वारी करण्यास लावले। आम्ही अग्नीतून आणि पाण्यातून गेलो, परंतु तू आम्हास बाहेर काढून प्रशस्त जागी आणले। मी होमारपणे घेऊन तुझ्या घरात येईन, मी तुला केलेले नवस फेडीन। संकटात असता जे मी आपल्या होटांनी उच्चारले आणि जे मी आपल्या तोंडाने बोललो, मी तुला मेंढ्यांच्या धुपासहित पुष्ट पशूंचे होमर्पणे मी तुला अर्पिन, बोकड आणि गोरे अर्पिन, जे सर्व तुम्ही देवाचे भय धरता। या आणि ऐका, आणि त्यांनी माझ्यासाठी काय केले ते मी तुम्हाला सांगतो। मी माझ्या मुखाने त्याचा धावा केला आणि माझ्या जिभेवर त्याची स्तुती होती। जर माझ्या मनात अन्यायाकडे मी पाहिले असता तर प्रभूने माझे ऐकले नसते, पण देवाने खचित ऐकले आहे। त्यांनी माझ्या प्रार्थनेच्या वाणीकडे लक्ष दिले आहे। देवाचा धन्यवाद हो, त्याने माझ्या प्रार्थनापासून आपले मुख फिरविले नाही, किंवा त्याच्या कराच्या विश्वासापासून आपली दृष्टी वळविली नाही।